नारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जगस्य ये जांगलिकाय माने संसार शांतये कुंडली कवरदे श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय
म्हणजे मागच्या वेळेला आपला ध्यान योगाचा जो विचार ज्ञानेश्वरीत सांगितला गेला तो पूर्णही झाला। ध्यानाच्या योगाने अविनाशी प्रतितिगम्य अशा आपल्या स्वरूपाचा प्रत्यय आपण आपल्या ठिकाणी घेऊ शकतो, जे आनंदरूप आहे, शांती स्वरूप आहे। या बोधाने प्रभावित झालेल्या अशा चित्तानी, बुद्धीनी, अंतःकरणानी, मनानी जेव्हा हा ध्यानयोगी वर्तन करायला लागतो तेव्हा तो पूर्णतेच्या बोधानी वर्तन करताना दिसतो। त्याच्या ठिकाणी काही अपूर्ण राहत नाही। त्याला जगताचं जे ज्ञान होतं ते ज्ञान पूर्णत्वानी म्हणजे ब्रह्मत्वानी होतं। ही ज्ञानीपुरुषाची विशेष दृष्टी सांगितलेली आहे। सामान्यपणाने जगत आपल्या ठिकाणी जितपत भाव आणि बोध आहे तितपत दिसतं। जसं लबाड माणसाला सगळं जगत लबाड लोकांनी भरलेलं आहे असं दिसतं, तसं या पुरुषाला सगळं जग हे परमात्म्याने भरलेलं आहे असं दिसतं। याचं कारण जो दर्शनाचा बोध अंतःकरणात होणार त्या ठिकाणी आपण परमात्म स्वरूप असा भाव असल्यामुळं ज्याच्या संबंधी दर्शन घेतो आहोत तो देखील परमात्म्याने नटलेला आहे असा भाव राहतो। त्या ठिकाणी आत्मबोध नांदत असल्यामुळं सगळं जगत आत्मरूप दिसायला सुरुवात होते। परमात्मा हा जगत रूपानी खरं म्हणजे नटलेला आहेच अशा वस्तुस्थितीमध्ये तो जातो। पारमार्थिकी सत्ता नावाची जी स्वतंत्र सत्ता सांगितलेली आहे त्या सत्तेमध्ये तो रममाण होतो। एक सत्ता आहे जागृतीमध्ये असणारी, एक सत्ता आहे प्रातिभासिक म्हणजे स्वप्नसृष्टी, आणि तिसरी सत्ता आहे पारमार्थिकी सत्ता। जागृतीमध्ये जी सत्ता आहे त्या सत्तेमध्ये राग, लोभ, द्वेष, शत्रू, मित्र सगळे जसेच्या तसे असतात। ही व्यावहारिक सत्ता आहे। या व्यावहारिक सत्तेमधलं सर्व काही स्वप्नसृष्टीमध्ये, स्वप्नाच्या किंवा प्रातिभासिक सत्तेमध्ये जसंच्या तसं राहत नाही। तिथे एक वेगळीच सत्ता कार्यरत असते। आपल्या संबंधीचा देखील वेगळाच भाव कार्यरत असतो। जसं व्यावहारिक सत्तेतलं स्वप्न सत्तेमध्ये किंवा प्रातिभासिक सत्तेमध्ये खोट आणि स्वप्नाच्या सत्तेमध्ये प्रातिभासिक सत्तेतलं व्यावहारिक सत्तेमध्ये खोटं ठरतं. जसं स्वप्नामध्ये मी तुम्हाला कर्ज दिलं आणि जागृतीमध्ये वसुली करायला गेलो ते जसं खोटं, त्या सत्तेला काही अर्थ नाही. तसं जागृती आणि स्वप्न सत्तेमध्ये जे काही घडतं ते पारमार्थिकी सत्तेमध्ये खोटं ठरतं आणि पारमार्थिकी सत्तेमध्ये जे काही असतं ते खरं जगताचं स्वरूप आहे असं संत म्हणतात. विश्व हे सारावे परवते, मग घेयावे माते, पैसे नाही आयते सकटची मी. विश्व हे बाजूला सारावं आणि मग परमात्म्याची प्रचिती घ्यावी असं हे नाहीये. जे जसं आहे तसं सर्व सकट, सर्वासकट परमात्माच भरून राहिलेला आहे अशी त्याची दृष्टी उघडते. खरं म्हणजे ही वस्तुस्थितीच होती, पण बोध होण्याच्या आधी प्रारंभी हा बोध जाणण्याकरता योग्य असणारी दृष्टी आपल्याला नव्हती. ती दृष्टी ध्यानाच्या योगाने त्याला प्राप्त होते. केवळ चिंतनाने ही दृष्टी लाभते असं नाही, केवळ विचाराने ही दृष्टी लाभते असं नाही. चिंतनाने आणि विचाराने न लाभण्याचं कारण इंद्रियांच्या ज्या स्वाभाविक वृत्ती आहेत त्या विषयांकडे धाव घेत असल्यामुळं चिंतन चिंतनाच्या वेळेला जरी एका ठिकाणी राहिलं तरी देखील विषय भोगाच्या वेळेला तो अचूक पतित होतो, पतन पावतो. म्हणून इंद्रियाच्या आणि मनाच्या पातळीवरून कुठेतरी वर उठणं गरजेचं असतं. कर्मयोगामध्ये देखील हीच अडचण आहे. कर्मयोग हा फार उदात्त आणि श्रेष्ठ असला तरी देखील कर्म करणाऱ्याला इंद्रिय आहेत, मन आहे, आणि कर्म करत असताना त्याची इंद्रिय आणि मन विषयाच्या ठिकाणी आसक्त होण्याचा धोका असतो. असं झाल्यामुळं कर्मयोग हा अगदी सरळ वाटला तरी तेवढा तो जमत नाही. कर्मयोग करत असताना इंद्रिय आवरण्याची कोणतीही शक्ती व्यक्तीमध्ये राहत नाही, कारण इंद्रियांनीच कर्म करायची आणि इंद्रियच आवरायची, हे कसं काय करणार. इंद्रिय आणि मनोबुद्धी तसे अधिष्ठान मुच्यते असं तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी काम आणि क्रोध याचं अधिष्ठान इंद्रियाच्या ठिकाणीच आहे. त्यामुळे एकाच वेळेला इंद्रिय निरपेक्ष आणि निष्काम भावाने वापरायची आणि इंद्रिय तर वापरायची आणि कामही निर्माण होऊ द्यायचा नाही, ही फार विचित्र कसरत पडते. असं असल्यामुळं ध्यानयोगाची गरज निर्माण झाली. आत्मसंयमन योग हे या सहाव्या अध्यायाचं म्हणून नाव यथार्थ आहे. त्याच्यामध्ये इंद्रियांचा संयम हा जरूर सांगितलेला आहे. कोणतीही गोष्ट अति करणाऱ्याच्या बाबत योग हा शक्य नाही. त्याला आहार युक्त पाहिजे, विहार युक्त पाहिजे. युक्त चेष्टस्य कर्मसु, कर्मामधलं वर्तन देखील युक्त पाहिजे. युक्त स्वप्नाव बोधस्य, झोप युक्त पाहिजे. कमी अति कमी झोप चालणार नाही, अति जास्त झोप चालणार नाही. आणि अवबोध देखील तसाच, जागृती देखील प्रकृतीच्या योगाने जी योग्य आहे तितपतच जागृती असलेली चांगली, तरच योग दुःखनाशक होतो. त्यामुळं इंद्रिय आवरण्याचा अभ्यास चिंतनाच्या आणि कर्मयोगाच्या व्यतिरिक्त मुद्दामहून करावा लागतो आणि हा अभ्यास केल्याखेरीज कोणीही म्हणेल आम्ही परमार्थ पूर्ण केला हे संभवत नाही. त्यामुळे इंद्रियांचा संयम याच्यासाठी स्वतंत्र वेळ द्यायला लागतो. तर्कबुद्धी देखील आवरण्यासाठी स्वतंत्र वेळ द्यायला लागतो आणि मन आवरण्यासाठी स्वतंत्र वेळ द्यायला लागतो, त्यालाच ध्यान असं म्हणतात. आत्मसंयमन योगाने हे साधतं. सर्वसाधारणपणाने जो कर्मामध्ये अति रंगलेला असतो त्याला 5 मिनिटं देखील डोळे मिटून बसणं कठीण होऊन जातं. डोळे उघडून काय करायचं ते सांगा, ते ध्यान वगैरे आपल्याला जमत नाही असं तो म्हणेल. हा कर्मयोगी देखील नाही. भगवद्गीतेचा जो कर्मयोगी आहे तो संतुलित आहे. केवळ कर्म करणारा हा भगवद्गीतेचा कर्मयोगी नाही. केवळ चिंतन करणारा हा भगवंतांच्या मताने चिंतनानी प्राप्त झालेला पुरुष नाही. एकूण हे सगळं ज्याच्या जीवनाशी निगडित आहे त्याच्या जीवनावर ते दिसलं पाहिजे, त्याच्या देहावर ते दिसलं पाहिजे, त्याच्या इंद्रियांवर ते दिसलं पाहिजे, त्याच्या मनावर ते दिसलं पाहिजे. आणि तसं दिसलं नाही तर पारमार्थिक जीवन हे अपूर्णच राहणार. म्हणून इंद्रियांचा संयम म्हणजे वाणीचं मौन अथवा मित भाषण, आहार देखील योग्य तेवढा, विहार देखील योग्य तेवढा, कर्म देखील स्वधर्म कर्म ओळखून आपलं एकूण जीवन ओळखून किती आयुर्मान आपल्याला लाभणार आहे. त्या आयुर्मानात 60 वर्षाच्या पुढं किंवा 65 वर्षांच्या पुढं फार शक्ती उरत नाही हे लक्षात घेऊन, प्रपंचाच्या मर्यादा लक्षात घेऊन मग स्वधर्म कर्म किती करायची, त्या स्वधर्म कर्मामध्ये कर्तव्यात्मक कर्म कौटुंबिक इत्यादी तसंच अर्थार्जनाची कर्म या दोन्ही गोष्टींचा समावेश होतो. अशा रीतीने कर्म देखील किती करायची की ज्या योगाने आपलं जीवन आत्मसंपन्न होईल. नाहीतर एकाच बाजूने जीवन जे वर्धिष्णु होतं, उदाहरणार्थ फार भरभराट जीवनामध्ये झाली, कोणत्या अंगाने झाली वेगवेगळ्या अंगाने होते. कधी कधी जीवनामध्ये चिंतनशील व्यक्ती फार वेगळ्या स्तरावर जाऊन पोहोचते, जणू ऋषी इतकं जीवन, पण अर्थार्जनाचं फार पाहिलेलं नसतं, कुटुंबाकडे फार पाहिलेलं नसतं. अशा जीवनामध्ये काही न्यून असतं. कोणाकोणाच्या जीवनामध्ये शिक्षणाला इतकं महत्व असतं. आमच्या बँकेमध्ये एक ऑफिसर होते, ते सेकंड ग्रेड ऑफिसर देखील झाले नाही, फर्स्ट ग्रेडच राहिले. पण त्यांच्या ज्या पदव्या होत्या त्या चेअरमनपेक्षा जास्त होत्या, सतत परीक्षा देत असायचे. ते ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट, डॉक्टरेट, LLB ते झाल्यावर आणि काही, ते झाल्यावर आणि काही CIIB अनेक परीक्षा दिल्या, पण तिथं गेल्यानंतर सेकंड ग्रेड ऑफिसर देखील होत नव्हते. आणि त्यांचं जीवन या परीक्षांमध्ये किती किती खर्च झालं, कशा करता आणि किती हे जर समजत नसेल माणसाला. माझी आणि त्यांची भेट झाली अगदी 4 महिन्यापुरते ते आमच्या ब्रँचला आले. मी म्हणलं एवढं सगळं कशा करता करता, ते म्हणाले ज्ञान मिळवण्यासारखं दुसरं काही पवित्र नाही. कोणतं ज्ञान, कोणत्या पदव्या? आणि मग असं म्हणायचं की या बँकेच्या जनरल मॅनेजरपेक्षा मला जास्त माहिती, पण उपयोग काय? असं एकांगी जीवन वाढत गेलेलं तसंच आर्थिक दृष्टीने देखील एकांगी जीवन वाढत गेलेलं असू शकतं. मुलं 1000 रुपयाच्या सिगरेटमध्ये 1000 रुपयाच्या नोटेमध्ये काहीतरी मादक द्रव्य घालून सिगरेट ओढतायत त्याची करून इतका पैसा कपाटात. एका बाजूने खूप वाढत गेलेलं जीवन हे कधीच उपयोगी नसतं आणि आपलं जीवन संपत असताना. म्हणून आत्मसंयमन योग इंद्रियांच्या अंगानी असणारा त्याच्याबरोबरीनेच तर्क देखील चालवायचं किती आणि कसा. कधी कधी एखादा तर्कट मनुष्य जर तुम्हाला भेटला तर कळेल तुम्ही म्हणता त्याच्या विरुद्ध बाजू घेऊन लगेच तुमच्याशी हमरीतुमरी करणं हेच त्याचं काम असतं. सामंजस्याने चर्चा त्याला जमत नाही. वाद आणि तर्क हेच ज्यांच्या जीवनाचं सूत्र ठरलेलं आहे हा इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्स आहे. प्रत्यक्षात समोर आहे त्याचं खरं नाही आणि मी म्हणतो ते खरं आहे हा इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्स आहे. दुसऱ्याला थोडंही त्याचं ऐकून न घेता त्याचं चूक म्हणणं आणि आपण श्रेष्ठ आहोत किंवा आपला विचार श्रेष्ठ आहे असं सांगायचा प्रयत्न करणं त्याच्यात तासनतास झालं ना. म्हणून तर्क हवा तेव्हा वापरता आला पाहिजे, नको तेव्हा बाजूला ठेवता आला पाहिजे. साध्या साध्या गोष्टीमध्ये एकदम वादंग तुझं चूक माझं बरोबर असं करण्याची गरज नसते. जरा मौजेने गप्पा मारता आल्या पाहिजे, बोलता आलं पाहिजे. तसंच सर्वात अवघड म्हणजे मन. झोपेत देखील मन काम करणं ही किती दयनीय स्थिती असू शकते. झोप देखील विचाररहित नाही. बाकी दिवस तर विचाराच्या चक्रात जातोच आहे. असं असल्यामुळं ज्यांना झोपेत जागृतीसारखा वाटतं ते कोणत्या ना कोणत्या तरी विचाराच्या तंद्रीत नक्की दिवसामध्ये असतात. बाकी विचाराची कवाडं जणू बंद आणि एकाच विचाराचं इतकं परिशीलन असतं की तोच मग झोपेतही जागा राहतो किंवा अन्य अवांतर विचारही झोपेत जागे राहण्याची शक्यता असते. जागृती जणू झोपेसारखी आजूबाजूच्या परिस्थितीचं भान नसलेली विचारांमध्ये हरवलेली त्यामुळं झोप देखील विचारांची. आत्मसंयमन योगाची म्हणून आवश्यकता निर्माण झाली. विचाररहित होणं याच्याकरता मनाचाही साक्षी होण्याची गरज असते. विचाराशी जोपर्यंत तादात्म्य असतं तोपर्यंत अबोधातच वर्तन घडणार. कारण आपल्या स्वतःच्याच मनात उठलेला विचार आपल्याला खोटा कसा वाटेल. एका विशिष्ट मर्यादेच्या पुढे खरं आणि खोटं हे फारसं महत्वाचं नसतं. त्यामुळं विचारच नाहीसे होणं गरजेचं असतं. बुद्धांकडे एकदा एक व्यक्ती आली आणि तिने बुद्धांना ओळीने 4-5 प्रश्न विचारले. बुद्ध म्हणाले की या प्रश्नांचं खरं उत्तर तुला हवंय पण त्याच्याकरता तुला इथं राहायला लागेल. मला प्रश्न विचारून एका भेटीत तुम्हाला किती वेळ आहे, मी तुमच्याशी बोलायला येणार आहे, प्रश्न उत्तर तू तुझ्या दिशेने मी माझ्या दिशेने असं चालणार नाही. तो म्हणाला राही, माझी उत्तरं जर मला मिळणार असतील तर राही. अजून एक सांग की तू हे प्रश्न आणि कोणाला विचारले असतील. तो म्हणाला विचारले, त्यांनी काय उत्तरं दिली. त्यांनी जी उत्तरं दिली ती आता तुम्ही काय देताय ते पाहायला आलंय. त्यांचं म्हणणं मला समजलंय, आता तुमचं म्हणणं समजून घेण्यासाठी आलोय. चालेल, तू इथं राहा म्हणाले राहायला. तो म्हणाला इथं राहून काय होईल, आता प्रश्न विचारायचा नाही, आता राहायचं. एक वर्ष राहिल्यामुळं मग काय होईल वगैरे, तू इथं राहायचं. आणि एक वर्ष काही बोलायचं नाही, न बोलता राहायचं. तुझ्या मनात काही उठू देत, वाणीतून बाहेर नाही येत आता, मौन राहायचं. असा राहा तो म्हणाला. शेजारी तो आनंद होता, तो हसायला लागला. तो म्हणाला की अरे हे तुला फसवत आहेत. असे कितीतरी लोक आम्ही पाहिले, एक वर्ष वगैरे नाही काय असेल ते आताच विचार. बुद्ध म्हणाले की ती परवानगी नाही, एक वर्ष आहे. एक वर्षभर त्याला इतका त्रास झाला, तिथलं राहणं योग्य की अयोग्य, आपल्या एक वर्षाचं जीवन जे जातं आहे तर ते व्यर्थ जातं आहे का सार्थकी लागणार आहे, नुसतं मौन राहून काय साधणार आहे. तिथल्या आश्रमामध्ये देखील घडणाऱ्या घटनांबद्दल असंख्य प्रश्न निर्माण होत होते, पण उत्तर विचारायचंच नाही, उत्तराचा प्रश्नच नाही. असा काही काळ गेल्यानंतर, 4-8 महिने गेल्यानंतर विचारच कमी यायला लागले, आडवीतिरवे प्रश्नच कमी झाले. एक वर्षाने बुद्धांनी त्याला बोलवलं, तू काही विचारायला आलेला होतास, तू 4-5 प्रश्न विचारलेले होतेस, विचार. तो म्हणाला ज्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले होते त्या मनामध्ये आता काहीच नाहीये, आता शांत आहे. प्रश्नाच्या उत्तराने समाधान होतं असं नाही, मन नवीन प्रश्न निर्माण करतं. ज्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत होते ते मनच आता गेलं, आता प्रश्नही गेले, मग आता काय आहे, आता तुमच्यासारखी शांती आहे म्हणाला. म्हणून विचाराशी असणारं तादात्म्य आणि त्यावेळेला तो विचार अतिशय खरा वाटणं आणि त्याचा निर्माण होणारा अभिनिवेश, हा विचारच बाजूला सारता येणं गरजेचं आहे. त्याच्याकरता ध्यानामध्ये साक्षित्वाचा अभ्यास उपयोगी पडतो. जसं आत्मसंयमनाच्या दृष्टीने इंद्रियांचा संयम कसा करायचा हे सांगितलं, तर्काची एवढी चिंता नसते, कारण तर्क घडवणं बंद करायचं असं ठरवलं तर तो बंद होतो. अवघड असतं मनाचं, एकदा आत्मस्वरूप समजलं, चित्तवृत्ती थांबल्या, अडवल्या गेल्या, नदी उगमी स्थिरावे तरी सिंधुत्व का न पावे, तैसे जीवाचे ब्रह्मत्व का न व्हावे, या स्थिती राहता, असं मुकुंदराज म्हणतात. उगमापाशीच जर नदी थांबली, व्हायची बंद झाली, उगमापाशीच जर मन थांबलं तर आहे तिथंच ते आत्मस्वरूप होऊन जातं. आणि आत्मस्वरूप अशा रीतीने झालं की मग आपल्यामध्ये जसा परमात्मा आहे तसा तो सर्वांमध्ये आहे हे समजतं. हे समजण्याला समानता असं म्हणतात, समत्व असं म्हणतात. यालाच समबुद्धी होणं असं म्हणतात. आत जे चैतन्य आहे ब्रह्माच्या बोधाने परिपूर्ण असं चैतन्य, ते सगळ्या जगताकडे समानतेने पाहायला लागतं, आत्मबोधाने पाहायला लागतं. असं झाल्यामुळं त्याच्या जीवनामध्ये समत्व उतरतं. असं झाल्यामुळं या समानतेच्या योगाने, समत्वाच्या योगाने त्याचं हवं आणि नको, शीत आणि उष्ण, सुख आणि दुःख याच्या पलीकडे असलेलं आपलं आत्मस्वरूप त्याच्यामध्ये रमण्याची कला त्याला प्राप्त होते. म्हणून फारसं हवं आणि फारसं नको त्याच्या जीवनामध्ये तो जरा दुय्यम स्थान देतो. परवा इथं कार्यक्रम झाला, कोणीतरी रमण महर्षींचं सांगितलं की इथं काय वस्तू घडत होती, त्याला चांदीचा पत्रा मांडवायचा का. एक जण आला तो म्हणाला की मला असं करायचं, विश्वस्तांना वाटत होतं की हे नको करायला. शेवटी ते रमण महर्षींपर्यंत पोहोचलं. ते म्हणाले की चांदीचा पत्रा हवा की नको, जो हवा म्हणतो तो आणि जे नको म्हणतात ते, याच्यापेक्षा मला काय सांगायचं हे समजून घ्या. मी अरे तुम्हाला सांगतोय की हू एम आय शोधा, मी कोण आहे हे शोधा. चांदीचा हवाय का चांदीचा नकोय याच्या वितंडवादाने काय होणार आहे हे न शोधता हे ठिकाण कसं सजलं पाहिजे. असं सजलं तर मग लोकांना चांगलं दिसणार नाही, तसं सजलं तर मग चांगलं दिसेल, कशात सायंटिटी आहे याच्या चर्चेपेक्षा मी तुम्हाला सांगतोय काय हे जास्त लक्षात घ्या, असं रमण महर्षी म्हणाले. आणि मग बाकीचीही द्वंद्व, मानापमान वगैरे, आर्थिक द्वंद्व, तसं प्राकृतिक द्वंद्व, सुहृद मित्र उदासीन वगैरे, ही सगळी या द्वंद्वांकडे पाहण्याची दृष्टी बदलते. स्वामीजींकडे त्यांच्या लहानपणी गडी येत असत कामाला, नोकर येत असत, आणि बऱ्याच वेळेला नोकर वर्ग तो स्वतःच्या संसाराकरता नोकरी करत असतो. तुमच्याकडे खूप प्रामाणिकपणाने नोकरी करून राबून त्याला काय मिळणार तर पगारच, त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही त्याला काय देणार. ते मात्र तुम्ही इतकं त्यांनी करायला पाहिजे असं धरता, तो जणू आपला दास झाला पाहिजे त्या पैशात, तसा तो कधीच होत नाही. म्हणून हे रिलेशन नेहमी, तर घरातल्या व्यक्ती त्यांना ओरडून बोलायच्या. स्वामीजी म्हणायचे की कोणीही आपल्या घरी येतो कामाला, लहान होते पण मोठ्या माणसांना सांगायचे, कोणीही आपल्या घरी कामाला येतो त्याला गरज आहे म्हणून येतो, थोडं इकडे तिकडे असू दे, त्यांना ओरडू नका, त्यांना प्रेमाने सांगा असं स्वामीजी म्हणायचे. आणि मग जेवढं करतील तेवढं करतील. अशा प्रकारची जर प्रकृती लाभली तर मग परमार्थ फार सुलभ होतो. कोणाकोणाची प्रकृती अशी प्रकृतीच लाभते, आणि कोणाकोणाला तशी प्रकृती नाही त्यांना हे स्वाभाविक प्रश्न निर्माण होतात, पैसे पैशाचा मोबदला. आणि मग बाकी सगळं असतं पण ही समानता मिळवणं गरजेचंच राहतं. त्याचं जे जीवन आहे ते जीवन आत्मोपम्य बुद्धीने, म्हणजे कोणाशीही बोलताना, बरं का, साधकाशीच नाही तर कोणाशीही बोलताना, नातेवाईकांशी बोलताना, मित्रमंडळींशी बोलताना, साधकांशी बोलताना, ऑफिसमध्ये सहकार्यांशी बोलताना, नोकर माणसांशी बोलताना, जणू आपल्याला बोलतो आहोत किंवा आपल्याशी बोललं जात आहे अशा भावनेनी, अशा प्रेमाने, अशा सौहार्द्राने बोलणं, आत्मोपम्य भावानी हे जर आपल्याला बोललं तर आपल्याला कसं वाटेल, आपल्याला सुख वाटेल असं तर तसं बोलणं, प्रसंगी कडकही बोलावे लागेल पण तेही आत्मोपम्य बुद्धीने बोलणं, त्याच्याशिवाय समजणार नाही म्हणून केवळ. म्हणून आपला आत्मा हा समोरच्या ठिकाणी आहे, जणू आपल्या आत्म्याशीच वर्तन चाललेलं आहे अशा भावानी वर्तन होणं, आणि मग त्याच्याही पुढे जाऊन आपला आत्मा आणि सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी आत्मा मिळून एक परमात्मा आहेस असं व्यापक विराटाशी समरस होण्याचं अतिशय उंच जीवन तो जगायला सुरुवात करतो. परिणामत सगळ्या भूतमात्रांमध्ये तो प्रभू दर्शन घेतो. जगताच्या दर्शनाने त्याला प्रभूचं स्मरण होतं. त्यांना संतोष देत असताना जणू तो प्रभूचं भजन करत असतो. असं एक भजनाचं व्यापक स्वरूप त्याच्या ठिकाणी निर्माण होतं. स्वतःचा जीवन प्रवाह एकूण भजनामध्ये किंवा भक्तीमध्ये रुपांतरित व्हायला सुरुवात होते. अशा प्रकारे त्याच्या या कर्मामध्ये असणारी अपूर्णता, केवळ चिंतनामध्ये असणारी अपूर्णता दूर करता करण्याच्या करता म्हणून सुरू केलेल्या ध्यानाच्या योगाने त्याच्या जीवनाला एक भक्तीची रसमयता प्राप्त होते. त्याचं जीवन रसरशीत होतं. सहज भक्तीप्रेमाचा आविष्कार त्याच्या ठिकाणी होतो. नामदेवांना मुक्ताबाईंनी कच्च ठरवलं. संतांच्या गोष्टी आहेत, आपण नामदेवांना काय कच्च आणि मुक्ताबाई पण ही घडलेली घटना असल्यामुळं केवळ बोलतो आहोत. याचं कारण नामदेवांचा भाव फक्त पांडुरंगाच्या ठिकाणी होता, व्यापक सर्वत्र तोच भरून राहिलेला आहे असं नामदेवांना एवढं पचत नव्हतं. म्हणून केवळ कच्च ठरवलं आणि मग त्यांना विसोबा खेचरांकडं उपदेश घेण्यासाठी म्हणून त्यांनी पाठवलं. तेव्हा विसोबा खेचर कुठं होते? अवघ्या नागनाथ, तिथं विसोबा खेचर राहतात. ते अतिशय वृद्ध होते आणि नामदेव दर्शनाला गेले तेव्हा ते एका बाजूला उस आणि एका बाजूला पाय, पण पायाच्या खाली त्यांच्या शिवलिंग होतं. त्याच्यावर पाय ठेवून ते झोपलेले होते. नामदेवांना हे तसं पसंत नाही पडलं. त्यांनी विचार केला उपदेश वगैरे नंतर, पण हा शिवलिंगावर पाय ठेवून झोपलेला मनुष्य, म्हणून त्यांनी सांगितलं की आपले पाय जरा पिंडीवर आहेत, कुठं आपल्याला पाठवलं असंही त्यांना वाटलं असेल. म्हणून ते पाय उचलून ते म्हणाले, मी इतका मला माझा अंगही हलवत नाही, तू ते दुसरीकडे ठेव. म्हणून त्यांनी दुसरीकडे ठेवले तर तिथंही पिंडच होती आणि कुठं ठेवले तिथंही पिंडच होती. जिथं जिथं त्यांनी पाय ठेवले, त्यांचे हलवले, तिथं तिथं पिंडीवरच होते. अशा प्रकारे सहज भक्ती त्यांच्या जीवनामध्ये होते. पिंड होती त्या तिथं दाखवलेही जातात. मी गेलो नाही अवघ्या नागनाथला, पण याचा खरा मतीचा अर्थ असा आहे की मी जिथं माझे पाय ठेवतील तिथं अरे पिंडच असेल. अशा रीतीने अरूप परमात्मा, ज्याला रूप नाही, नाम नाही, व्यक्तता नाही, असा परमात्मा जगताच्या योगाने जगत रूपाने रूपवान बनतो आणि तो रूपवान असतानाही तो परमात्मा आहे हे समजतं. रूपाच्या योगाने आसक्ती अथवा भोग भोगण्याची वृत्ती निर्माण होत नाही. पानं, फुलं, झाडं, डोंगर, दर्या, पर्वत, सूर्य, चंद्र, पौर्णिमा, अमावस्या सर्व ठिकाणी मनुष्य मात्र, स्त्री पुरुष, चैतन्य महाप्रभु, सूर्योदय पाहिला तर धावत जायचे माझा प्रभु म्हणून, जणू त्यांना असं वाटायचं की आपण कवेत घ्यावं. समुद्र पाहिला तरी धावत जायचे, एखादा सुंदर पुरुष पाहिला, एखादी सुंदर स्त्री पाहिली तरी धावत जायचे माझा प्रभु. मनुष्य पशी पशु पक्षी सर्वत्र परमात्म्याचं दर्शन, नुसतं नव्हे तर त्याला त्याची सेवा करावी, त्याची भक्ती करावी असा भाव निर्माण होतो. जणू सगळं अस्तित्वच अस्तित्वाने भरलेलं दृश्य जगत हे परमात्म्याचं मंदिर होऊन जातं. समत्व बुद्धी प्राप्त करून समत्वाच्याही पुढच्या भक्तीचा उदय त्याच्या जीवनामध्ये होतो. हे सगळं त्यांनी पूर्वी केलेल्या तपामुळे झालेलं असतं, ज्ञानाच्या अभ्यासामुळे झालेलं असतं, कर्मांमुळेही झालेलं असतं, पण त्याच्याही पलीकडे जाऊन पुढे जाऊन केलेल्या ध्यानाच्या अभ्यासाने त्याला प्राप्त झालेलं असतं. म्हणून भगवंतांनी तपस्वी ध्या अपि अधिक योगी, ज्ञानी ध्या अपि मतोधिक, कर्मीभ्या च अपि अधिक योगी, तस्मात योगी भवार्जुन असं त्याकरता म्हटलं. तपस्वी होऊ नये असा त्याचा अर्थ नाही, ज्ञानी होऊ नये ज्ञानाचा अभ्यास करू नये असा त्याचा अर्थ नाही, तसंच कर्म सोडून द्यावी असा त्याचा अर्थ नाही. हे सगळं करून त्याच्याही पलीकडे जाऊन योगाचा अभ्यास करावा असा त्याचा अर्थ आहे. पण या योगाच्या अभ्यासाच्या अंती प्राप्त झालेल्या समत्व बुद्धीच्याही पलीकडे एक भक्तीची भजनाची भावना त्याच्या ठिकाणी निर्माण होते, आणि हा भजनाच्या ठिकाणी रुची निर्माण झालेला मग त्याला योगी म्हणा अथवा भक्त म्हणा अथवा ज्ञानी म्हणा अथवा कर्मयोगी म्हणा ते सगळं एकच, पण असा योगी भक्त हा सर्वश्रेष्ठ असा निर्वाळा स्वतः भगवंतांनी दिला. योगीनाम अपि सरेशाम मग गते नांतरात्मना, श्रद्धावान भजते योमाम समय युक्त तमोमता. हा सगळ्या जगताला समत्वानी भजणारा युक्ततम असा तो बनतो, तो श्रद्धेनी भक्ती करू शकतो. कोणाकोणाला असं वाटेल एवढं झाल्यावर परत श्रद्धावान भजते योमाम, ज्याला समजलं त्याला आता श्रद्धेची काय गरज, अशी तेजस्वी वचनं देखील कधी कधी वाचनात येतात. मी ईश्वरावर श्रद्धा ठेवायचा प्रश्नच येत नाही, कारण ईश्वर आहे हे मला माहीत आहे. एक तर ज्ञान असेल नाहीतर श्रद्धा तरी असेल, ज्ञान नसली तर श्रद्धेचा उपयोग आहे. जर ज्ञानच असेल तर श्रद्धेचा संबंध काय, पण मनुष्य मात्र आहे काय सांगता येते. त्याचं जीवन हे कधी ना कधी जसं रामकृष्ण म्हणत असत की ज्ञान झाल्यानंतर देखील कोणी ज्ञानाचा मी, कोणी भक्तीचा मी, कोणी कर्माचा मी असं राखून ठेवतात. हा जो थोडासा मी असतो तो अज्ञानच असतो, पण जिवंत राहण्यासाठी जगण्यासाठी ते आवश्यक असतं. म्हणून किंचित अज्ञानाला श्रद्धेचीच गरज असते. भगवंतही स्वतः असं म्हणतात की एवढं करूनही परत श्रद्धा ज्याच्या जीवनामध्ये आहे, कारण मनाची समजावणी करावीच लागते. म्हणून जो श्रद्धेनी भक्ती करतो परमात्म्याची प्रचिती तर त्यांनी घेतलेलीच आहे, त्या प्रचितीमध्ये तो तल्लीन होऊन जातो, मनाने परमात्म्याचं भजन करत असतो. असा योगी भक्त हा सर्वश्रेष्ठ असं भगवंत म्हणाले. समर्थांनी सदा आर्जवी प्रियजो सर्व लोकी, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी, न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, असं म्हटलं. सदा बोलण्यासारिखे चालत आहे अनेकी, सदा एक देवासी पाहे, सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा. नाहीतर सगुणाच्या ठिकाणी भजतो आहे याचा अर्थ तो जरा भ्रमिष्ठच आहे. परमात्मा सगळ्या ठिकाणी आणि एका ठिकाणी काय पाहतोय असं कोणी म्हणेल, तसा भ्रम त्याच्या ठिकाणी नाहीये, पण सगुणाचं भजनही करतो, त्याला ज्ञानही झालंय पण भजनातला आनंदही घेतो. एरवी ज्ञान झालं म्हणजे काय झालं? समर्थ म्हणतात करावे लागे भोजन, भोजन तर करावं लागतं, एवढंच नाही मळमूत्र त्याग लक्षण हे तो सुटे ना. तुला ज्ञान झालं म्हणजे असं कुठं तुझे हात लागले, तू भजन हे केलंच पाहिजेस. तेच ज्ञान झाल्याचं लक्षण आहे. सदा देव काजी झिजे देहजाचा, सदा रामनामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. अशा प्रकारे भक्तीनी संयत नियत नेमस्त असं जीवन जो जगतो तो भगवंतांना आवडणारा युक्त तम असं भगवंत म्हणतात. तरी मी तव सकळ देही असे एथ विचार नाही, आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असे. ज्ञानेश्वर महाराज आता बघा असं म्हणतात, मी सर्व देहांमध्ये नटून राहिलेला आहे आणि माझ्या ठिकाणी देखील सर्व भरून राहिलेले आहेत. हे ऐसेची संचले परस्परे मिसळले, बुद्धी घेपे येतुले होवावे फा. येरवी तरी अर्जुना जो एकवटलिया भावना सर्व भूती अभिन्ना माते भजे, सर्व भूत मात्रांच्या ठिकाणी अभिन्न असलेल्या माझी विनवणी करतो, भजतो, अळवणी करतो, रिझवतो. भजणं म्हणजे रिझवणं, अळवणी करणं, त्याला प्रेम देणं. भूतांचे मी अनेकपणे अनेक नोहे अंतक करणे, केवळ एकत्वची जाणे माझे जाणे सर्वत्र जो, मग तो एक हा मिया बोलता दिसत असे वाया, एरवी न बोलीजे तरी धनंजया तो मीच आहे. आता फार ओव्या नुसत्या वाचल्या तरी तुम्हाला समजतील. दीपा आणि प्रकाशा एकवंकीचा पाड जायचा, दीप आणि दिव्याचा प्रकाश हे दोन्ही एकाच योग्यतेचे, तो माझ्या ठाई तैसा मी तया माझे. जैसे उदकाचे मी आयुष्य रसू, का गगनाचे मी माने अवकाशू, तैसा माझे मी रूपे रूपसू पुरुषू तो गा. जेणे ऐक्याची दिठी सर्वत्र मातेची किरीटी देखिला, जैसा पटी तंतू एक वस्त्राच्या ठिकाणी जसा एक तंतूच भरून राहिलेला जातो ओतप्रोत दिसावा, तसा ऐक्याच्या दृष्टीने मलाच ज्यांनी सर्वत्र पाहिलं, का स्वरूपे तरी बहुवे आहाती, परी तैसी सोनी बहुवे न होती. अलंकार पुष्कळ आहेत पण त्या अलंकारात असलेलं सोनं पुष्कळ नाहीये, वेगवेगळं नाहीये एकमेकांपेक्षा. पाटल्या वेगळ्या वेगळ्या आणि बांगड्या वेगळ्या नव्हे, पाटल्या देखील वेगळ्या वेगळ्या. केडीएमच्या करा, तिथंच गेल्यावर सांगतात, म्हणजे तुम्हाला फक्त मजुरीचा खर्च पडेल. काय एकच डिझाईन आयुष्यभर वापरायचंय, जरा वेगवेगळं वापरा. पण पाटल्या वेगळ्या, बांगड्या वेगळ्या, गळ्यातल्या काय दागिने असतील ते वेगळे, पण सोनं वेगळं नाही त्याच्यातलं, सोनं जसं एक ना, तरी वृक्षाची पाने जेतुली तेतुली रोपे नाही लावली. वृक्षाला पानं भरपूर पण तेवढी काही रोपं नाही लावलेली, एकाच रोपापासून एकाच वृक्षापासून एवढी पानं जशी असावी तसं आपलं आहे सर्वांचं एकमेकांशी. ऐसी अद्वैत दिवसे पाहली रात्री जया, माझे व्यापकपण आघवे गवसले तयाचे नि अनुभवे, तरी न म्हणता स्वभावे व्यापक जाणला. आता मी व्यापक झालो असं त्याला म्हणायची गरज भासत नाही. आता शरीरी तरी आहे तरी शरीराचा तो नव्हे, ऐसे बोलवरी होये ते करूये, म्हणून मी असो ते विशेषे. अथवा आपण पेया सारीखे जो चराचरत देखे अखंडित, सुख दुःखादी वर्मे का शुभाशुभे कर्मे दोन्ही ऐसी मनोधर्मे नेण्याची जो, हे सम विषम भाव आणि काही विचित्र जे सर्व ते मानी जैसे अवयव आपुले होती, हे एकैक काय सांगावे जया त्रैलोक्याची आघवे मी ऐसे स्वभावे बोधा आले. असा जो पुरुष आहे तयाही देह एक किर आधी, तो मात्र एक त्याला एक देह असतो जसे स्वामीजी होते, आपल्यासारखाच त्यांनी देह वागवलेला असतो. लौकिकी सुखी दुःखी तया ते म्हणती, लौकिक अंगाने येणारी सुख दुःख त्यालाही प्राप्त होतात. आपली बहीण गेली, आपले मेहुणे गेले त्यांच्या बाबतीत निघडलं, आपले जावई गेले त्यांना दुःख होणार नाही. तरी आम्हा ते ऐशी प्रतिती परब्रह्मची, हा समत्व उदयाला आलेला असल्यामुळं त्याला देह आहे, त्याला सुख दुःख आहेत लौकिकातली, पण आमची अशी प्रतिती आहे असं भगवंत म्हणतात की हा परब्रह्मच आहे. म्हणून आपण पा विश्व देखीचे आणि आपण विश्व होईचे, ऐसे साम्यची एक उपासिते पांडवागा, अशा प्रकारचं साम्य त्याच्या जीवनामध्ये अवतरत असं म्हणून ते असं म्हणतात की योगी जो म्हणीजे तो देवांचा देव जाणीचे, आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो असा पुरुष असणं अबोधात्मक सृष्टी बरीच आहे सर्व आहे, पण अशामध्ये असा एखादा असणं हे माझं सुख सर्वस्व आहे असं भगवंत म्हणतात, परमात्मा म्हणतो. तेथ भजता भजन भजावे, एक भजन करणारा एक भजन, आणि ज्याचं भजन करायचं आहे तो, अशी जी त्रिपुटी आहे भजता भजन भजावे, हे भक्ती साधन जे आघवे तो मीची जाहलो अनुभवे अखंडित, हे सगळं तोच होऊन जातो. जसं देव देऊळ परिवरू किजे कोरोनी डोंगरू, तैसा भक्तीचा व्यवहारू का न होवा. देव देखील दगडाचा, देऊळ देखील त्याच दगडाचं, आणि पूजा साहित्य देखील त्याच दगडाचं, असा भक्तीचा व्यवहार का होऊ नये तो त्याच्याबाबत घडतो. मग तया आम्हा प्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे, त्याचं आणि आमचं प्रेम कसं असतं हे बोलता येत नाही. तया एकवटलिया प्रेमा जरी पाडे पाहिजे उपमा, तरी मी देह तो आत्मा, असा भक्त हा आत्मा आणि त्याचा जणू देह मी, हेची होय. जर सांगायचंच झालं तो मला किती आवडतो तर माझ्या ठिकाणी असणारा आत्मा तो असतो आणि माझा देह जणू मी देह होतो आणि माझ्या आत आत्मा म्हणून तो असतो. आणि असं कोण म्हणत कोणी तरी म्हणत नाही. ऐसे भक्त चकोर चंद्रे कोणीतरी म्हटलं तर त्याला काही काही किंमत नाही. भक्तरूपी चकोरांना जणू जो चंद्रमा असतो चंद्र असतो असा मी श्रीकृष्ण सगळ्या भक्तांच्या जीवनाचं जीवनस्थान होऊन राहिलेला जीवनरस होऊन राहिलेला असा मी हे बोलतोय असं ते म्हणताय. ऐसे भक्त चकोर चंद्रे बोलिले गुणसमुद्रे सगळे गुण ज्याच्या ठिकाणी एकवटलेले आहेत त्रिभुवनैक नरेंद्रे संजयो म्हणे सर्व त्रिभुवनांमध्ये श्रेष्ठ असणारा सगळ्या त्रिभुवनात असणाऱ्या लोकांमध्ये नरांमध्ये श्रेष्ठ असणारा असा नरेंद्र श्रीकृष्ण असं म्हणतो आहे म्हणून त्याला महत्व आहे. भगवान श्रीकृष्ण कोणाला महत्व देतात ते अशा प्रकारे ज्ञान कर्म ध्यान आणि ध्यानाच्या पुढेही समत्व शुभता प्राप्त करून ज्यांनी भक्ती गाठली आणि एकत्वाने जो मोठ्या सुखाने देह असेल तोपर्यंत सर्वांशी समर असून सुखाने खेळतो आहे नांदतो आहे तो श्रेष्ठ असं भक्त चकोर चंद्र ज्याला सगळं समजतं ज्याला कोण भक्त आहे कोण अभक्त आहे हे कळतं भक्तांना मोठा आकृष्ट करून देणारा भक्तांचं देव सगळ्या भक्तांना जाणत असतं कोण कसा आहे कोण कसा आहे तो सांगतो आहे की उपमाच द्यायची झाली तर माझ्या ठिकाणी जणू आत्मा होऊन तो राहतो माझा देह हा वरवर मी त्याचा देह होतो तो माझा आत्मा होतो अशा योग्यतेला जाऊन तो पोचतो. विठ्ठल पुनः कुंडली करे हरि उत्सव
श्री ज्ञानदेव श्री ज्ञानेश्वर महाराज की परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की सर्वसंत